शास्ते अध्याय 2 परमेश्वराचा दूत गिलगालाहून वर बोखिमास चढून आला आणि तो म्हणाला, मी तुम्हाला मिसर देशातून काढले आणि तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले. तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही. तुम्ही या देशात राहणाऱ्यांशी काही करार करू नका. तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका असे मी तुम्हाला सांगितले होते, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले? आणि म्हणून मी देखील म्हणालो, मी कनानी लोकास तुमच्या समोरून घालवून देणार नाही, पण ते तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील. परमेश्वराचा दूत जेव्हा सर्व इस्रायल लोकास हे शब्द बोलला तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला आणि रडले. त्यांनी त्या जागेचे नाव बोखिम असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले. जेव्हा यहोशवाने लोकास निरोप देऊन पाठवून दिले तेव्हा इस्रायलाचे लोक देश आपल्या मालकीचा करून घ्यायला प्रत्येक जण आपल्या वतनास गेले. यहोशवाच्या सर्व दिवसात आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्रायलासाठी केलेली महान कामे पाहिली होती त्यांच्या सर्व दिवसात लोकांनी परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा 110 वर्षांचा होऊन मरण पावला. इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिमनात हेरेस येथे त्यांच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्यास पुरले. ती सर्व पिढी पूर्वजांना मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्रायलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती. इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बाल देवतांची सेवा करू लागले. आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य लोकांच्या देवांच्या नादी लागले आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी परमेश्वरास क्रोधाविष्ट केले. परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बाल आणि अष्टारोत यांची उपासना केली. इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला. त्याने त्यांना लुटणाऱ्यांच्या हवाली केले. त्यांनी त्यांची मालमत्ता लुटली. त्याने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हाती गुलाम म्हणून विकले. म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना. परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे इस्रायल लढण्यास जात तेथे त्यांच्या विरुद्ध परमेश्वराचा हात पडून त्यांचा पराभव होई आणि ते फार संकटात पडत. मग परमेश्वर न्यायाधीश उभे करी. ते त्यांना त्यांची मालमत्ता लुटणाऱ्यांच्या हातून सोडवीत. तरी ते आपल्या न्यायाधीशांचे ऐकत नसत. ते व्यभिचारी बुद्धीने अन्य देवांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना केली. त्यांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळून ज्या मार्गाने चालले होते तो त्यांनी त्वरित सोडून दिला आणि त्यांनी आपले पूर्वज करत असत तसे केले नाही. परमेश्वर जेव्हा त्यांच्यासाठी न्यायाधीश उभे करी तेव्हा त्या न्यायाधीशाबरोबर परमेश्वर असे आणि त्या न्यायाधीशाच्या सर्व दिवसात तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे. कारण त्यांच्यावर जुलूम करणारे व त्यांना गांजणारे यांच्यामुळे ते कणत असत. म्हणून देवाला त्यांची दया येई. पण न्यायाधीश मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत व उपासना करीत व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक बिघडत. ते आपला दुराचार व दुराग्रह सोडित नसत. तेव्हा इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, मी या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही. म्हणून यहोशवाच्या मृत्यूवेळी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मी देखील येथून पुढे त्यांच्या समोरून घालवून देणार नाही, पण त्यांच्याकरवी मी इस्रायलाची परीक्षा करीन. आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराचे जसे मार्ग पाळले तसे ते चालतात की नाही हे मी पाहीन. म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही, त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही.